बघे पोरे, तुझी मला काय आठवण भेटून येत नाही, फक्त गाणं चांगलंय म्हणून म्हणतो.